सावकाश स्पष्ट म्हणा, सावकाश आणि स्पष्ट
शेवटचं चरण जरा वळायचं असत.
पार्या